विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यातील धर्मादाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर आणण्यात येणार असून ही व्यवस्था मुख्यमंत्री आरोग्य कक्षाशीही जोडली जाणार आहे, जेणेकरून रुग्णालयात कुठे खाटा उपलब्ध आहेत, किती उपलब्ध आहेत याची माहिती त्वरित मिळेल. यामुळे भविष्यात रुग्णाला उपचार नाकारले जाणार नाहीत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार नाकारल्यानं एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यासंदर्भात धर्मादाय आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांच्या अधिकार कक्षा वाढवल्या असल्या तरी आगामी अधिवेशनात कायद्यात बदल करण्यात येईल असं नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले की या प्रकरणी जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. यावेळी मृत महिलेच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्याचे उद्योग तसंच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मैदान इथं सुरू असलेल्या डिपेक्स या राज्यस्तरीय प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली. राज्याच्या विविध भागातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांबाबत माहिती घेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याबद्दल उद्योगमंत्री सामंत यांनी समाधान व्यक्त केलं. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेतील 22 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्पांमधील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. इतर प्रकल्पांची भरती प्रक्रिया ही 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करून सर्व सेविका आणि मदतनीस मे महिन्यात रुजू होतील. त्यानंतर एकत्रितपणे सर्वांचं प्रशिक्षण होईल. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या पुढील भरतीसाठी जिल्हा परिषद स्तरावर ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केली असल्याचं पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या पावसामुळे सुमारे 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्यानं कांदा, भाजीपाला, गहू यासह फळबागांचं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या भागात तातडीनं पंचनामे करण्यात येणार असल्याचं कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक संजय काचोळे यांनी सांगितलं. पुणे शहरातील वाढतं वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुणे महापालिकेकडून फॉग कॅनॉन मशीनचा वापर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामअंतर्गत 15व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीतून महापालिकेच्या ताफ्यात 5 फॉग कॅनॉन मशीन दाखल झाले आहेत. हवा प्रदूषणात असलेले धुलीकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जाणार आहे. संरक्षण विभागाची रेड झोनची निश्चित हद्द सर्वेक्षण करून पुणे महापालिकेस नकाशे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी महापालिका प्रशासनानं संरक्षण विभागाकडे केली आहे. संरक्षण विभागाच्या आस्थापनांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या 50 ते 100 मीटर परिसरात बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र हे क्षेत्र नेमके कोणते याची स्पष्टता संरक्षण विभागाकडून देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद संचालनालयामार्फत पिंपरी चिंचवड महापालिकेस 8 टन आणि 18 टन क्षमतेची 2 अत्याधुनिक रिसायकल वाहनं मोफत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील मलनिस्सारण व्यवस्थेची कार्यक्षमता आणि प्रतिबंधात्मक साफसफाई अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीनं ही वाहनं महत्वपूर्ण ठरणार आहेत. सध्या महापालिकेमार्फत ठेकेदारांच्या माध्यमातून 8 रिसायकल गाड्या कार्यरत आहेत. पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठातील डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त उद्या सकाळी 9:30 वारसा दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सिम्बॉयसिस संस्थेने निर्माण केलेल्या जागतिक दर्जाच्या या संग्रहालयात डॉ आंबेडकर यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू, पुरस्कार आदी गोष्टी नागरिकांना पाहायला मिळणार आहेत. तसंच त्यांच्या देदीप्यमान वाटचालीतील महत्वाची छायाचित्रही पाहायला मिळतील. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डॉ आंबेडकर स्वतः आपल्याला प्रश्नांची उत्तरं देणार असल्याचा अनुभव घेता येणार आहे. भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलातील हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे एक्सप्लोरिंग निश हॉस्पिटॅलिटी सेगमेंट्स हे 1 दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्राचा उद्देश हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रातील वेगानं विकसित होत असलेल्या उद्योगातील नव्या ट्रेंड्सबाबत जागरुकता निर्माण करणे हा होता. बांधकाम क्षेत्र भारताच्या आर्थिक विकासाचा एक महत्वाचा आधारस्तंभ म्हणून उदयास येत असून GDP आणि रोजगारात महत्वपूर्ण योगदान देत असल्याचं मत लार्सन अँड टुब्रोचे कार्यकारी उपाध्यक्ष डॉ सी जयकुमार यांनी व्यक्त केलं. पुण्यातील निकमार विद्यापीठानं आयोजित केलेल्या 1 दिवसीय HR समिट 2025 च्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.